शिवाजी महाराजांनी पुढचं उदाहरण आहे रयतेची, रयतेच्या आबरूची काळजी केली. आज महिलांवरचे अत्याचार वाढलेत का कमी झालेत? लॉकडाऊन मध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली का कमी झाले? त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपल्या पुण्याजवळच घडलेली एक घटना आहे. या पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर जवळ एक रांजे नावाचं गाव आहे आणि त्या गावचा पाटील भिकाजी गुजर याने एका शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, बलात्कार केला आणि त्या पोरीनं आत्महत्या केली. ही घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पाहूया तो काळ.
रांजाचा पाटील शिवाजी महाराजांनी स्वतः नेमलेला पाटील, शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, हातपाय तोडायची शिक्षा दिली स्वतः नेमलेल्या पाटलावर. एकच घटना नाही, आणखीन पण घटना आहे. सकुजी गायकवाड या बेळगावला जाताना बेलवडी नावाचं छोटं गाव आहे. या गावाची एक छोटी गडी आहे, छोटा किल्ला आहे. या किल्ल्याची किल्लेदारीण होती स्त्री सावित्रीबाई देसाई. महाराजांनी तिला निरोप पाठवला, स्वराज्याचं काम आरंभलंय, आपण आम्हाला येऊन मिळावं. ती काही आली नाही. महाराजांनी मग आपला एक सरदार किल्ला घेण्यासाठी पाठवला, नाव त्याचं सकुजी गायकवाड. या स्त्रीनं, सावित्रीबाई देसाईनं महाराजांच्या सरदाराबरोबर 27 दिवस लढाई केली. 27व्या दिवशी ती हरली. सकुजी गायकवाड जिंकला. विजयाच्या उन्मादामध्ये सकुजी गायकवाडनं महाराजांनी नेमलेल्या या सरदारानं शत्रू स्त्रीवर हात टाकला, बलात्कार केला सावित्रीबाई देसाईचा. महाराजांना कळलं, डोळे काढून त्याच किल्ल्यामध्ये खितपत ठेवला वर्षभर आपल्या सरदाराला. आणखीनही घटना आहेत. मुद्दा काय, शिवाजी महाराजांनी रयतेच्या आबरूची काळजी केली.
आता काही दोन तीन वर्षापूर्वीची घटना, हातरसला जी बलात्काराची घटना घडली, ती मुलगी मेली. रात्रीमध्ये आई वडिलांना त्या मुलीला पाहू सुद्धा दिलं नाही आणि परस्पर मुलीला जाळून टाकण्यात आलं संपूर्ण पोलीस संरक्षणामध्ये. ही आजची लोकशाही. दुसरी कठुआमध्ये जी घटना घडली, एका लहान मुलीवर बलात्कार केला आणि इतिहासामध्ये कधी असं झालं नाही. बलात्कारांच्या आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुणीही कधी मोर्चा नाही काढला, पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, आबरूची काळजी केली. आज आपण हातपाय तोडण्याची शिक्षा किंवा डोळे काढण्याची शिक्षा ही आपल्याकरता माहिती की न्याय्य नाहीये, चुकीची आहे. आज कायदेशीररित्या त्या लोकांना कारवाई व्हायला पाहिजे की नाही, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, परंतु नाही. पण जेव्हा या घटना ऐकल्या असतील या मावळ खोऱ्यातल्या आया बहिणींनी, तेव्हा त्या आया बहिणींना काय वाटलं असेल. अहो, आम्ही मेलो तरी चालेल, पण हा राजा जगला पाहिजे. अशीच एक घटना पुन्हा घडलेली आहे आणि इतिहासातल्या या घटना आपण लिहून काढल्या पाहिजेत. रंगोत्रीमल वाकडे ब्राह्मण विधवा महिलेवर बलात्कार केला, पळून गेला, जावळीच्या मोरेला जाऊन मिळाला. आहेत घटना. शिवाजी महाराजांनी त्याला जाब विचारला. शिवाजी महाराजांचं महिलांविषयक धोरण किती उदात्त होतं याचं वर्णन करणारी एक कविता आहे, ज्याच्यामध्ये कल्याणचा सुभेदार त्या मुस्लिम सुभेदाराची सून लुटीमध्ये आणली, महाराजांसमोर सादर केली आणि त्यावेळेस त्या सुंदर तरुण स्त्रीला पाहून महाराज काय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही बी सुंदर झालो असतो वदले छत्रपती. तर सौंदर्यासोबत सौंदर्याबरोबरचा सौंदर्याबद्दलचा एवढा निकोप दृष्टिकोन इतिहासामध्ये कुठल्याही राजामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून मुघल दरबारातला खाफी खान औरंगजेबाचा इतिहासकार तो महाराजांचं गुणगान करतो की महिलांना तो सुरक्षित ठेवायचा.